ആകാശവാണി മുംബൈ. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळला. या प्रश्नी लोकसभेतून विरोधकांचा सभात्याग. संसद भवनाच्या आवारात निदर्शनं. केंद्र सरकारनं महाराष्ट्रात रेल्वेसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. नेपाळमध्ये काठमांडू इथल्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशियाई T20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशाचा मलेशियावर 114 धावांनी विजय. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत बोलताना फेटाळून लावला. विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांना काहीही दिलं नाही असा भ्रम काँग्रेस पसरवत आहे. मात्र अर्थसंकल्पाच्या भाषणावेळी प्रत्येक राज्याचं नाव घेतलं नाही म्हणजे त्या राज्यांना काहीच दिलं नाही असं नाही, असं त्या म्हणाल्या. लेखानुदान आणि कालच्या अर्थसंकल्पादरम्यान महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधल्या अनेक विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पात निधीचं वाटप करताना विरोधी पक्षांचं सरकार असणाऱ्या राज्यांवर अन्याय झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत केली. लोकसभेतही विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सभात्याग केला. लोकसभेचं कामकाज सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी निदर्शनं सुरू केली. सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. लोकसभेत आज आर्थिक वर्ष 2024-25 अर्थसंकल्पावर चर्चा झाली. या चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसच्या खासदार कुमारी सेलजा यांनी देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाढत्या बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्र सरकारच्या विविध विभागांमधल्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार पावलं का उचलत नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. अग्निवीर योजनेवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. तर 2014 भाजपा सत्तेवर आल्यानंतर आर्थिक व्यवस्था पारदर्शक झाल्याचं प्रतिपादन भाजपाचे विप्लव कुमार देव यांनी या चर्चेदरम्यान केली. अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे वीरेंद्र सिंग यांनी केला. तर द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दयानिधी मारन यांनी तामिळनाडूकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. पूर नियंत्रणासाठी तामिळनाडूला 1 रुपयाही दिलेला नाही असं ते म्हणाले. रोजगार नोटाबंदी आणि विरोधी नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी केला. नीट परीक्षा, रेल्वे अपघात यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. देशातल्या कोळसा खाणींचं खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नसल्याचं कोळसा आणि खाणमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं. लोकसभेत आज ते प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते. या क्षेत्रात पारदर्शकता यावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार कोळसा खाणी देण्याचं नवं धोरण राबवत आहे असंही ते म्हणाले. जगात सर्वात जास्त दूध उत्पादन भारतात होत असून जगातल्या एकूण दूध उत्पादनात भारताचा वाटा 25% असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी आज राज्यसभेत दिली. नीट यूजी परीक्षा रद्द करण्याचा आणि राज्यनिहाय प्रवेश परीक्षा पद्धत सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांता मुजुमदार यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं. केंद्र सरकारनं महाराष्ट्रात रेल्वेसाठी विक्रमी 15,940 कोटी रुपयांची तरतूद केली असून ही रक्कम विशेष पॅकेज इतकीच आहे असं प्रतिपादन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसाठी रेल्वे क्षेत्रात केलेल्या तरतुदींबद्दल ते आज दूरस्थ पद्धतीनं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबई उपनगरीय रेल्वे यंत्रणेची क्षमता वाढवण्याचं काम वेगानं सुरू असून येत्या 5 वर्षांमध्ये जवळपास 250 नव्या रेल्वे धावणार आहेत अशी घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली. उपनगरीय रेल्वे आणि दूरच्या पल्ल्याच्या गाड्यांच्या यंत्रणा वेगवेगळ्या करणं, त्यासाठी वेगवेगळे आराखडे तयार करणं, दोन उपनगरीय रेल्वेमधलं अंतर 180 सेकंदांवरून कमी करून 150 सेकंदांवर आणण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. रेल्वे सुरक्षेसाठी कवच यंत्रणा लवकरात लवकर देशभरात सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आजी माजी आमदारांना संबोधित करणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते 2017-18 पासून प्रलंबित असलेले उत्कृष्ट संसदपटू आणि सदस्यांना उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व या पुस्तकाचं प्रकाशन देखील होणार आहे, असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राखीव पोलीस दलासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात माजी अग्निवीरांना आता समाविष्ट करून घेतलं जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक नितीन अगरवाल यांनी ही माहिती दिली. माजी अग्निवीर जवानांसाठी 10% जागा आरक्षित ठेवण्यात येणार असून त्यांना वयातही सूट देण्यात येणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात आरक्षणाच्या लाभासह वयात आणि शारीरिक क्षमता चाचणीत सूट देण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नेपाळमध्ये काठमांडू इथल्या विमानतळावर आज सकाळी एका खासगी विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला. यात 18 जणांचा मृत्यू झाला असून वैमानिकाला वाचवण्यात यश आलं आहे, अशी माहिती काठमांडूच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. हे विमान काठमांडू इथल्या विमानतळावर उतरत असताना कोसळलं होतं. महिलांच्या आशियाई टी20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशानं मलेशियावर 114 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशच्या मुर्शिदा खातूननं 59 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर कर्णधार निगर सुलतानानं 37 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. त्यामुळे निर्धारित 20 षटकात बांगलादेशानं 2 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मलेशियाला 20 षटकात 8 गडी गमावून फक्त 77 धावाच करता आल्या. मलेशियाच्या एल्सा हंटरनं सर्वाधिक 20 धावा केल्या. सोना आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरामध्ये होणारी घसरण आजही सुरूच आहे. 24 कॅरेट सोनं कालपासून तोळ्यामागे सुमारे 3,400 रुपये आणि 22 कॅरेट सोनं तोळ्यामागे 3,300 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या 24 कॅरेट सोन्याचे दर 69,000 रुपयांच्या पलीकडे आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 67,500 रुपयांच्या पलीकडे आहेत. चांदी कालपासून सुमारे 2,700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सध्या चांदीचा दर किलोमागे सुमारे 85,000 रुपये इतका आहे. शेअरमध्ये इंट्रा ट्रेडिंग करणाऱ्या 70% ट्रेडर्सला नुकसान सोसावं लागतं असं भांडवल बाजार नियामक सेबीच्या अभ्यासात समोर आलं आहे. 2018-19 तुलनेत 2022-23 इंट्रा डे ट्रेडिंग करणाऱ्यांचं प्रमाण तिप्पट झालं. 2022-23 या आर्थिक वर्षातल्या ट्रेडर्सचा सेबीनं अभ्यास केला, त्यात हे निष्कर्ष समोर आले आहेत. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतरच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी 2018-19 2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षांची आकडेवारी सेबीनं नेमलेल्या तज्ज्ञ पथकानं तपासली. त्यानुसार 3 एक व्यक्ती इंट्रा डे मध्ये शेअरचे व्यवहार करतो. 2018-19 तुलनेत 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ट्रेडर्सचं प्रमाण 2022-23 48% वाढलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमचा सदस्य असलेल्या लच्छू ताडो या नक्षलवाद्यानं आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शासनानं त्यांच्यावर 2,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्याच्यावर जाळपोळ आणि जमिनीत स्फोटकं पुरून ठेवण्याचे 2 गुन्हे दाखल आहेत. आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 670 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे, असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं. जागतिक पारपत्र निर्देशांकात भारताला 82 स्थान मिळालं असून यामुळे भारतीय नागरिकांना 58 देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश मिळणार आहे. यात इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांचाही समावेश आहे. हवामान खात्यानं आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थसंकल्पात निधी वाटप करताना काही राज्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळला. या प्रश्नी लोकसभेतून विरोधकांचा सभात्याग, संसद भवनाच्या आवारात निदर्शनं. केंद्र सरकारनं महाराष्ट्रात रेल्वेसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्पष्टीकरण. नेपाळमध्ये काठमांडू इथल्या विमानतळावर झालेल्या विमान अपघातात 18 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या आशियाई टी20 क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बांगलादेशाचा मलेशियावर 114 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.